नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. आपल्या खरमरीत पत्राला शिवाजीचं हे भ्याड उत्तर पाहून अफजल खान खुश झाला. त्याला वाटलं सुंठी वाचून खोकला गेला. लढाई न करताच शरण आलेल्या शिवाजीला बंदी करायचं, पण अफजल खानाच्या कपटापेक्षा राजांचा गनिमी कावा खूप पुढे होता. खान आपला घात करणार हे राजे ओळखून होते, म्हणूनच त्यांनी प्रतापगडाच्या सुरक्षित भेट ठरवली. त्यांनी गडाच्या पायथ्याशी मावळ्यांच्या तुकड्या पेरून ठेवल्या. भेट प्रतापगडावर असली तरी अतिशय धोक्याची होती. खान किती कावेबाज होता याची सगळ्यांनाच पुरेपूर कल्पना होती, आणि त्यातच त्याची भली मोठी फौज. सगळे सावधगिरीनं डाव आखत होते. भेटीला जाताना महाराजांनी बचावासाठी चिलखत घालून जायचं ठरलं. गडावरचं वातावरण तंग होतं, तर खानाच्या छावणीत सगळे गाफील. आता फक्त एका दिवसाचा वेळ, शिवाजी हाती लागलाच आहे असं खान समजत होता. सावध राजे आणि गाफील खान अशी ही भेट व्हायची होती. राजे चिलखत, जिरेटोप, वाघनख, बिछवा सगळ्या तयारीनिशी सज्ज झाले, आणि पुढे घडली एक ऐतिहासिक भेट. अशी भेट ज्यामुळे बदलला महाराष्ट्राचा इतिहास. त्या भेटीचं चित्र मी तुमच्या समोर पेश करणार आहे. मी सचिन खेडेकर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.